चीनीमंडी.com पॉडकास्ट।
बगॅस घेऊन जाणाऱ्या गाड्या अडवून साखर कामगारांचं आंदोलन। श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची आर्थिक घडी विस्कटल्यामुळे गेल्या 11 पेक्षा अधिक महिन्यांपासून कामगारांना पगार मिळाला नाही। थकित वेतनामुळे विठ्ठलच्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे। सध्या अनेक कामगार रोजंदारीनं मजुरी करू लागले आहेत। वेतन नसल्यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी कारखान्याच्या सर्व विभागांच्या कार्यालयांना टाळं ठोकून दिवसभर कामकाज बंद ठेवलं होतं। कामगारांनी पुकारलेल्या अचानक आंदोलनामुळे कारखान्याचे सर्वच कामकाज ठप्प झालं। कारखान्यानं विक्री केलेल्या बगॅसची देखील कामगारांनी वाहतूक रोखली आहे। जवळपास 15 अधिक बगॅस भरलेले ट्रक प्रवेशद्वारावरच रोखून धरले आहेत। जोपर्यंत थकित वेतन मिळणार नाही तोपर्यंत कारखान्यातून बगॅस किंवा साखरेचं एक पोतही बाहेर जाऊ देणार नाही असा पवित्रा कामगारांनी घेतला आहे। सध्या अनेक कामगार रोजंदारीनं मजुरी करू लागले आहेत। अशा परिस्थितीत संचालक मंडळानं थकित वेतन देण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु संचालक मंडळानं दिलेलं आश्वासन पाळलं नसल्यामुळं पुन्हा कामगार थकित वेतनाच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत। या आंदोलनात रामभाऊ आंबुरे, पोपट शेळके, ज्योती कुंभार, दत्तात्रय निर्मळ, रामभाऊ चव्हाण आदींसह कामगार सहभागी झाले होते। दरम्यान आंदोलनाला बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणवर, माजी संचालक शेखर भोसले, काशीनाथ लवटे यांनी पाठिंबा देत कामगारांच्या मागे कायम उभे असल्याचं सांगितलं।